ब्रह्मानन्ददायकम् संसारतापशमनम् समरथम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुम् आवनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नाथसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडि गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। आज आपला आनुषंगिक साधनेचा असा दिवस आहे। आजच्या केंद्रामध्ये आपण प्रथम 15 मिनिट नुसते स्वस्थ बसणार आहोत। पंधरा मिनिटानंतर मी ओंकार सांगेन। साधारणपणे अर्धा तास पर्यंत आपण केवळ ओंकाराचं ओंकार नाम जप असं करणार आहोत आणि त्याच्यानंतर 8:30 वाजेपर्यंत आपण ध्यानाला बसणार आहोत। एवढी साधना आज आपल्याला करायची। आपण डोळे मिटून स्वस्थ बसू। तुम्हाला मन आवरण्याचं बंधन नाही। विचार उठले तरी उठू द्या, उलट मुद्दाम म्हणून विचार उठले तरी चालते। उठत असतील तर उठू दे। तसंच चिदाकाशात किंवा अन्य कुठंही मनाला आणून त्याच्याकडे पाहायचं असंही आपण करणार नाही आहोत। अट एकच आहे, अतिशय तरल होऊन बसा। मन एकाग्र करू नका। सहज चिंतन होत असेल तर करा। मुद्दामून चिंतन ही नको, मात्र सहज होत असेल तर करा। एकाग्रता नको। ध्यान नको। सहज बसा। मनाला बचावा की एकाग्रता नको। विचाराचे साक्षी होऊ नका। ध्यान नको। हो गया है तो शब्द मनात उठले तरी चालती, अडवू नका। तुमच्यापैकी कित्येकांच्या लक्षात येईल की ध्यान नको असं म्हटलं तर आपोआप ध्यान सुरू होईल, मन शांत ठेवू नका असं म्हटलं तर आपोआप मन शांत होऊन जाईल। आणि आपोआप होत असेल तर मात्र होऊ दे। ध्यान करायचं नाही असं ठरवलं, तुमच्या लक्षात येईल की आपोआप चिदाकाशामध्ये मन ऊर्ध्वगामी झालं। शांत होऊ लागलं। प्राणशक्ती ऊर्ध्वगामी होऊ लागेल, मन ऊर्ध्वगामी होईल, चिदाकाशामध्ये थांबेल। मन रहितता शून्य आणि शून्याच्याही पलीकडे परब्रह्म सत्ता स्वरूप सत्ता प्रत्ययाला येईल. देहाची आठवण नाहीशी होईल होत राहील. आणि निर्मळ विशुद्ध शाश्वत जाणीवरूप परमात्मा भाव शिल्लक राहील. न कळत सुरू झालेल्या ध्यानाने परमात्म्याशी एकरूपता साधलेली आहे. आणि ब्रह्मनामाचा उच्चार माझ्या पाठोपाठ आपण सर्व कराल. थोडा वेळ परत चिदाकाशामध्ये एक रूपता अनुभवान, परत ओम हे ब्रह्मनाम. आकाशात एक रूपता अनुभव. आहेत आकाशात, शुद्ध शाश्वत सत्ता मात्र जाणीव रूप स्वरूप सुखाचा अनुभव घ्यायचा आणि मग पुढचं ब्रह्मनाम. चिदाकाशात लक्ष चिदाकाशात परमात्मा स्वरूपाशी एक रूपता पंधरा मिनिट आता आपण असेच ध्यानावस्थेत बसणार आहोत. खरं राहा बोला कुंडली कवर दे हारी विठ्ठल शरीर में अनदेव तुकारा शरीर में अनेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय।